93.5 रेड एफएम वर 8:19 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आगमन, पावसाचं आगमन, मॉन्सून आला. एकूणच जिल्ह्यामध्ये सुद्धा मान्सूनची एंट्री झालेली आहे आणि पाऊस आल्यानंतर आनंदी आनंदगडे. पण जितका पडायला पाहिजे तितका नाही पडत. ठीक आहे, आलाय. आत्ताचं सुद्धा वातावरण पाहिलं तर जर असं भरून आलेलं आहे, ढग वगैरे दिसत आहेत. होईल पाऊस, पण या पावसाच्या पार्श्वभूमीवर काही महत्वपूर्ण गोष्टी, त्या म्हणजे तब्येती बिघडण्याचे सिलसिले सुरू होतील. आता आजारी पडतील लोक, वात, कफ, पित्त या सगळ्या गोष्टींना आता उधाण येईल. सडन चेंज जो आहे वातावरणात, जर चेंज होत असेल आणि तुम्ही जर आजारी पडत असाल तर हे खरं तर एक निरोगी बॉडी असण्याचं लक्षण आहे असं बऱ्याचशा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. पण काळजी घेणं आपल्याला भाग आहे. आजारी पडून चालणार नाही आहे, कामधामं तर थांबवता येणार नाही आहे. सुट्टी मागितल्यानंतर किती मोठं प्रश्नचिन्ह असतं आपल्या बॉस नामक ईश्वरतुल्य पर्सनॅलिटीच्या चेहऱ्यावर. डेफिनेटली कारण आज मला सुट्टी मागायची, त्यामुळे ह्या सगळ्या आभूषणांनी सज्ज लज्ज करावं लागेल. लज्ज नाही रे, सज्ज करावं लागेल त्यांना. असो, तर चार गोष्टी. एक गोष्ट, तब्येतींची काळजी घ्या कारण आता पाऊस सुरू होणार आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर एक कुडी फ्रॉम मुडता पंजाब. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.